जय जय रघुवीर समर्थ। दशक आठवा, समास सहावा, दुश्चित निरूपण। श्रोता विनवी वक्तयासी, सत्संगाची महिमा कैसी, मोक्ष लाभे किता दिवसी, हे मद निरोपावे श्रीराम। धरिता साधूची संगती, किता दिवसा होते मुक्ती, हा निश्चय कृपा मूर्ती, मद दीना सकरावा श्रीराम। मुक्ती लाभे तत्क्षणी, विश्वासता निरूपणी, दुश्चितपणे हानी होतसे श्रीराम। सुचितपणे दुश्चित, मन होते अकस्मात, त्यास करावे निवांत कोणे परी श्रीराम। मनाच्या तोडून वोढी, श्रवणी बैसावे आवडी, सावधपणे घडीने घडी, काळ सार्थक करावा श्रीराम। अर्थप्रमेय ग्रंथांतरी, शोधून घ्यावे अभ्यांतरी, दुश्चितपण आले तरी पुन्हा श्रवण करावे श्रीराम। अर्थावर पाहिल्या वीण, उगेची करी जो श्रवण, तो श्रोता नव्हे पाषाण, मनुष्य वेषे श्रीराम। येथे श्रोते मानितील सीण, आम्हास केले पाषाण, तरी पाषाणाचे लक्षण सावध ऐका श्रीराम। वाकुडा तिकडा फोडिला, पाषाण घडून नीट केला, दुसरे वेळे सिपाहिला तरी तो तैसाची असे श्रीराम। टाकीने खपली फोडली, ते मागुती नाही जडली, मनुष्याची कुबुद्धी झाडिली तरी ते पुन्हा लागे श्रीराम। सांगता अवगुण गेला, पुन्हा मागुता जडला, या कारणे महाभला पाषाण गोटा श्रीराम। ज्याचा अवगुण झडेना, तो पाषाणा हू नवणा, पाषाण आगळा जाणा कोटिगुणे श्रीराम। कोटिगुणे कैसा पाषाण, त्याचेही ऐका लक्षण, श्रोती करावे श्रवण सावध होऊनी श्रीराम। माणिक मोती प्रवाळ, पाची वैडूर्य वज्रनीळ, गोमेदमणी परिस केवळ, पाषाण बोलिजे श्रीराम। याही वेगळे बहुत, सूर्यकांत सोमकांत, नाना मोहरे सप्रचित, औषधा कारणे श्रीराम। याही वेगळे पाषाण भले, नाना तीर्थी जे लागले, वापी कूपसेखी जाले हरिहर मूर्ती श्रीराम। याचा पाहाता विचार, पाषाण ऐसे नाही सार, मनुष्य ते काये पामर पाषाणा पुढे श्रीराम। तरी तो ऐसा नव्हे पाषाण, जो अपवित्र निःकारण, तया सारिखा देह जाण दुश्चित अभक्तांचा श्रीराम। आता असो हे बोलणे, घात होतो दुश्चितपणे, दुश्चितपणाचे निगुणे प्रपंचना परमार्थ श्रीराम। दुश्चितपणे कार्य नासे, दुश्चितपणे चिंतावसे, दुश्चितपणे स्मरण नसे, क्षण एका पाहता श्रीराम। दुश्चितपणे शत्रुजिणे, दुश्चितपणे जन्म मरणे, दुश्चितपणाचे निगुणे हानी होये श्रीराम। दुश्चितपणे नवे साधन, दुश्चितपणे न घडे भजन, दुश्चितपणे नवे ज्ञान साधकासी श्रीराम। दुश्चितपणे नवे निश्चयो, दुश्चितपणे न घडे जयो, दुश्चितपणे होये क्षयो आपल्या स्वहिताचा श्रीराम। दुश्चितपणे न घडे श्रवण, दुश्चितपणे न घडे विवरण, दुश्चितपणे निरूपण हातीचे जाये श्रीराम। दुश्चित बैसलाची दिसे, परी तो असतची नसे, चंचळ चक्री पडिले असे मानसतयाचे श्रीराम। वेडे पिशाच्च निरंतर, अंधमुके आणी बधीर, तैसा जाणावा संसार दुश्चित प्राणियांचा श्रीराम। सावध असोन उमजेना, श्रवण असोन ऐकेना, ज्ञान असोन कळेना सारासार विचार श्रीराम। ऐसा जो दुश्चित आळसी, परलोक कैचा त्यासी, जयाचे जीवी अहर्निशी आळसवसे श्रीराम। दुश्चितपणापासुनी सुटला तरी तो सर्वेच आळस आला, आळसाहा ती प्राणी याला उसंतच नाही श्रीराम। आळसे राहिला विचार, आळसे बुडाला आचार, आळसे नव्हे पाठांतर काही केल्या श्रीराम। आळसे घडेना श्रवण, आळसे नव्हे निरूपण, आळसे परमार्थाची खूण मळीण झाली श्रीराम। आळसे नित्यनेम राहिला, आळसे अभ्यास बुडाला, आळसे आळस वाढला असंभाव्य श्रीराम। आळसे गेली धारणा धृती, आळसे मळीण झाली वृत्ती, आळसे विवेकाची गती मंद झाली श्रीराम। आळसे निद्रा वाढली, आळसे वासना विस्तारली, आळसे शून्याकार झाली सद्बुद्धीची निश्चयाची श्रीराम। दुश्चितपणा सवे आळस, आळसे निद्रा विळास, निद्रा विळासे केवळ नाश आयुष्याचा श्रीराम। निद्रा आळस दुश्चितपणा हेची मूर्खपणाचे लक्षण, येणे करिता निरूपण उमजेचिना श्रीराम। हे तिन्ही लक्षणे जेथे विवेक कैचा असेल तेथे अज्ञानास या परते सुखची नाही श्रीराम। क्षुधा लागताच जेविला, जेवून उठता आळस आला, आळस येता निजेला सावकास श्रीराम। निजोन उठतात दुश्चित कदा नाही सावचित, तेथे कैचे आत्महित निरूपणे श्रीराम। मर्कटापासी दिल्ले रत्न पिशाच्या हाती निधान, दुश्चिता पुढे निरूपण तया परी होये श्रीराम। आता असो हे उपपत्ती आशंकेची कोण गती, किता दिवसा होते मुक्ती सज्जनाचे निसंगे श्रीराम। ऐका याचे प्रत्योत्तर कथेशी भावे निरोत्तर, संत संगाचा विचार ऐसासे श्रीराम। लोहो परिशेषी लागला थेंबुटा सागरी मिळाला, गंगे सरिते संगम झाला तत्क्षणी श्रीराम। सावध साक्षपी आणि दक्ष तयास तत्काळ जिमोक्ष, इतरास ते अलक्ष लक्षिले नवते श्रीराम। जे शिष्य प्रज्ञाच केवळ प्रज्ञावंता न लगे वेळ, अनन्यास तत्काळ मोक्ष लाभे श्रीराम। प्रज्ञावंत आणि अनन्य तयास न लगे एक क्षण, अनन्य भावार्थे विण प्रज्ञा खोटी श्रीराम। प्रज्ञे विण अर्थ न कळे, विश्वासे विण वस्तू ना कळे, प्रज्ञा विश्वासे गळे देहाभिमान श्रीराम। देहाभिमानाचे अंती सहजची वस्तुप्राप्ती, सत्संगे सद्गती विलंबची नाही श्रीराम। सावध साक्षपी विशेष प्रज्ञावंत आणि विश्वास, तयास साधनी सायास करणेची न लगे श्रीराम। इतर भाविक साबडे तयासही साधने मोक्ष जोडे, साधुसंघे तत्काळ उडे विवेक दृष्टी श्रीराम। परीते साधन मोडू नये निरूपणाचा उपाये, निरूपणे लागे सोय सर्वत्रासी श्रीराम। आता मोक्ष आहे कैसा, कैसी स्वरूपाची दशा, त्याचे प्राप्तीचा भरवसा सत्संगे केवी श्रीराम। ऐसे निरूपण प्रांजळ पुढे बोलिले असे सकळ, श्रोती होऊनिया निश्चळ अवधान द्यावे श्रीराम। अवगुण त्यागावया कारणे न्याय निष्ठुर लागे बोलणे, श्रोती कोप न धरणे ऐशिया वचनाचा श्रीराम। इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे दुश्चित निरूपण नाम समास सहवा। श्रीराम श्रीराम श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ। दशक आठवा समास सातवा मोक्ष लक्षण। श्रीराम। मागा श्रोतयांचा पक्ष किता दिवसा होतो मोक्ष, तेची कथा श्रोते दक्ष होऊन ऐका श्रीराम। मोक्षास कैसे जाणावे, मोक्ष कोणास म्हणावे, संत संगे पावावे मोक्षास कैसे श्रीराम। तरी बद्ध म्हणिजे बांधला आणि मोक्ष म्हणिजे मोकळा झाला, तो संत संगे कैसा लाधला तेही ऐका श्रीराम। प्राणी संकल्पे बांधला जीवपणे बद्ध झाला, तो विवेके मुक्त केला साधुजनी श्रीराम। मी जीव ऐसा संकल्प दृढ धरिता गेले कल्प, तेणे प्राणी झाला अल्प देहबुद्धीचा श्रीराम। मी जीव मज बंधन मज आहे जन्म मरण, केल्या कर्माचे फळ आपण भोगीन आता श्रीराम। पापाचे फळ हे दुख आणि पुण्याचे फळ हे सुख, पाप पुण्य आवश्यक भोगणे लागे श्रीराम। पाप पुण्य भोग सुटेना आणि गर्भवासही तुटेना, ऐसी जयाची कल्पना दृढ झाली श्रीराम। तया नाव बांधला जीवपणे बद्ध झाला, जैसा स्वये बांधो न कोसला मृत्य पावे श्रीराम। तैसा प्राणी तो अज्ञान नेणे भगवंतांचे ज्ञान, म्हणे माझे जन्म मरण सुटेचिना श्रीराम। आता काही दान करू पुढल्या जन्मास आधारू, तेणे सुखरूप संसारू होईल माझा श्रीराम। पूर्वी दान नाही केले म्हणून दरिद्र प्राप्त झाले, आता तरी काही केले पाहिजे की श्रीराम। म्हणून दिले वस्त्र जुने आणि एक ताम्र नाणे, म्हणे आता कोटी गुणे पावेन पुढे श्रीराम। कुशावर्ती कुरुक्षेत्री महिमा ऐकोन दान करी, आशा धरिली अभ्यांतरी कोटी गुणांची श्रीराम। रुका आडका दान केला अतितास तुकडा घातला, म्हणे माझा ढीग झाला कोटी तुकड्यांचा श्रीराम। तो मी खाईन पुढिलिये जन्मी ऐसे कल्पी अंतर्यामी, वासना गुंतली जन्मकर्मी प्राणियाची श्रीराम। आता मी जे देईन ते पुढिले जन्मी पावेन, ऐसे कल्पी तो अज्ञान बद्ध जाणावा श्रीराम। बहुता जन्माचे अंती होये नरदेहाची प्राप्ती, येथे न होता ज्ञाने सद्गती गर्भवास चुकेना श्रीराम। गर्भवास नरदेही घडे ऐसे हे सर्वथा न घडे, अकस्मात भोगणे पडे पुन्हा नीच योनी श्रीराम। ऐसा निश्चयो शास्त्रांतरी बहुती केला बहुतांपरी, नरदेह संसारी परम दुर्लभ असे श्रीराम। पाप पुण्य समता घडे तरीच नरदेह जोडे, येरवी हा जन्म न घडे हे व्यास वचन भागवती श्रीराम। नरदेहमाद्यम सुलभम सुदुर्लभम प्लवं सुकल्पम गुरुकर्णधारम, मायानुकूलेन नभस्वरेतिम नभस्वतेरितम पुमान भवाब्धिम नश्चरेत आत्मः। नरदेह दुर्लभ अल्पसंकल्पाचा लाभ, गुरुकर्णधारी स्वयंभ सुख पाववी श्रीराम। देव अनुकूल नभे जया स्वये पापी तो प्राणीया, भवाब्धी न तरवे तया आत्महत्यारा बोलिजे श्रीराम। ज्ञाने विण प्राणियांसी जन्म मृत्य लक्ष चौऱ्यासी, तितुक्या आत्महत्या त्यासी म्हणून आत्महत्यारा श्रीराम। नरदेही ज्ञाने विण कदा न चुके जन्म मरण, भोगणे लागती दारुण नाना नीच योनी श्रीराम। रीस मर्कट श्वान सूकर अश्व वृषभ मैसाखर, काक कुरकुट जंबुक मार्जर सरड बेडुका मक्षिका श्रीराम। इत्यादिक नीच योनी ज्ञान नस्ता भोगणे जनी, आशाधरी मूर्ख प्राणी पुढिलिया जन्माची श्रीराम। हा नरदेह पडता तोची पाविजे मागुता ऐसा विश्वास धरिता लाज नाही श्रीराम। कोण पुण्याचा संग्रहो जे पुन्हा पाविजे नरदेहो दुराशा धरिली पाहो पुढली या जन्माची श्रीराम। ऐसे मूर्ख अज्ञान जन केले संकल्पे बंधन शत्रु आपणासी आपण होऊन ठेला श्रीराम। आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः ऐसे संकल्पाचे बंधन संत संगे तुटे जाण ऐकतयाचे लक्षण सांगिजेल श्रीराम। पाचा भूतांचे शरीर निर्माण जाले सचराचर प्रकृती स्वभावे जगदाकार वर्तो लागे श्रीराम। देह अवस्था अभिमान स्थाने भोग मात्रा गुण शक्ती आदि करुण लक्षण चौपुटी तत्वांचे श्रीराम। ऐसी पिंड ब्रह्मांड रचना विस्तारे वाढिली कल्पना निर्धारिता तत्वज्ञाना मते भांबावली श्रीराम। नाना मती नाना वे भेद भेदे वाढती वे वाद परीतो ऐक्यतेचा संवाद साधु जाणती श्रीराम। तया संवादाचे लक्षण पंचभूतिक देह जाण त्या देहामध्ये कारण आत्मा ओळखावा श्रीराम। देह अंती नासो न जाये त्यास आत्मा म्हणो नये नाना तत्वांचा समुदाय देहामध्ये आला श्रीराम। अंतःकरण प्राणादिक विषये इंद्रिये दशक हा सूक्ष्माचा विवेक बोलिला शास्त्री श्रीराम। घेता सूक्ष्माची शुद्धी भिन्न अंतःकरण मन बुद्धी नाना तत्वांचे उपाधी वेगळा आत्मा श्रीराम। स्थूळ सूक्ष्म कारण महाकारण विराट हिरण्य अव्याकृत मूळ प्रकृती जाण ऐसे अष्टदेह श्रीराम। चारी पिंडी चारी ब्रह्मांडी ऐसी अष्टदेहाची प्रौढी प्रकृती पुरुषांची वाढी नशदेह बोलिजे दशदेह बोलिजे श्रीराम। ऐसे तत्वांचे लक्षण आत्मा साक्षी विलक्षण कार्यकर्ता कारण दृष्टतयाचे श्रीराम। जीव शिव पिंड ब्रह्मांड माये अविद्येचे बंड हे सांगता असे उदंड परी आत्मा तो वेगळा श्रीराम। पाहो जाता आत्मेचारी त्याचे लक्षण अवधारी हे जाणोने अभ्यांतरी सदृढ करा धरावे श्रीराम। एक जीवात्मा दुसरा शिवात्मा तिसरा परमात्मा जो विश्वात्मा चौथा जाणिजे निर्मळात्मा ऐसे चारी आत्मे श्रीराम। भेद उंसनीच भासती परिचारी एकची असती ये विषयी दृष्टांत संमती सावध ऐका श्रीराम। घटाकाश मठाकाश महदाकाश चिदाकाश अवघे मिळोन आकाश एकची असे श्रीराम। तैसा जीवात्मा आणि शिवात्मा परमात्मा आणि निर्मळात्मा अवघा मिळोन आत्मा एकची असे श्रीराम। घटी व्यापक जे आकाश तया नाव घटाकाश पिंडी व्यापक ब्रह्मांश त्यास जीवात्मा बोलिजे श्रीराम। मठी व्यापक जे आकाश तया नाव मठाकाश तैसा ब्रह्मांडी जो ब्रह्मांश त्यास शिवात्मा बोलिजे श्रीराम। मठा बाहेरील आकाश तया नाव महदाकाश ब्रह्मांडा बाहेरील ब्रह्मांश त्यास परमात्मा बोलिजे श्रीराम। उपाधी वेगळे आकाश तया नाव चिदाकाश तैसा निर्मळात्मा परेश तो उपाधी वेगळा श्रीराम। उपाधी योगे वाटे भिन्न परीते आकाश अभिन्न तैसा आत्मा स्वानंद घन एकची असे श्रीराम। दृश्या सबाह्य अंतरी सूक्ष्मात्मा निरंतरी त्याची वर्णावया थोरी शेष समर्थनवे श्रीराम। ऐसे आत्म्याचे लक्षण जाणता नाही जीवपण उपाधी शोधिता अभिन्न मुळीच आहे श्रीराम। जीवपणे एक देशी अहंकारे जन्मसोसी, विवेक पाहाता प्राणियांशी जन्म कैचा श्रीराम। जन्म मृत्या पासून सुटला, या नाव जाणिजे मोक्ष झाला। तत्वे शोधिता पावला तत्वता वस्तू श्रीराम। तेची वस्तू ते आपण, हे महावाक्याचे लक्षण। साधू करीती निरूपण आपुलेन मुखे श्रीराम। जे चिक्षणी अनुग्रह केला ते चिक्षणी मोक्ष झाला। बंधन नाही आत्मयाला बोलोचिनये श्रीराम। आता आशंका फिटली, संदेह वृत्ती मावळली। संत संगे तत्काळ झाली मोक्ष पदवी श्रीराम। स्वप्नामध्ये जो बांधला, जो तो जागृतीने मोकळा केला। ज्ञान विवेके प्राणियाला मोक्ष प्राप्ती श्रीराम। अज्ञान निशीचा अंती, संकल्प दुखे नासती। तेणे गुणे होये प्राप्ती तत्काळ मोक्षाची श्रीराम। तोडावया स्वप्न बंधन, न लगे आणीक साधन। तयास प्रयत्न जागृती वीण बोलोचिनये श्रीराम। तैसा संकल्पे बांधला जीव, त्यास आणीक नाही उपाव। विवेक पाहाता वाव बंधन होये श्रीराम। विवेक पाहिल्या विण, जो जो उपाव तो तो सीण। विवेक पाहाता आपण आत्माच असे श्रीराम। आत्मयाचा ठाई काही, बंध मोक्ष दोनी नाही। जन्म मृत्य हे सर्व ही आत्मत्वी न घडे श्रीराम। ती श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे, मोक्ष लक्षण नाम समास सातवा। श्रीराम श्रीराम श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। दशक आठवा, समास आठवा, आत्मदर्शन। श्रीराम मागा झाले निरूपण। परमात्मा तो तूची जाण, तया परमात्म्याचे लक्षण। ते हे ऐसे असे श्रीराम। जन्म नाही मृत्य नाही, येणे नाही जाणे नाही। बद्ध मोक्ष दोन्ही नाही परमात्म्याशी श्रीराम। परमात्मा निर्गुण निराकार, परमात्मा अनंत अपार। परमात्मा नित्य निरंतर जैसा तैसा श्रीराम। परमात्मा सर्वास व्यापक, परमात्मा अनेकी एक। परमात्मयाचा विवेक अतर्क्य आहे श्रीराम। ऐसी परमात्मयाची स्थिती बोलता ती वेदश्रुती। परमात्मा पाविजे भक्ती येथे संशय नाही श्रीराम। तये भक्तीचे लक्षण, भक्ती नवविधा भजन। नवविधा भजने पावन बहुभक्त झाले श्रीराम। तया नवविधा मध्ये सार आत्मनिवेदन थोर। तयेचा करावा विचार स्वानुभवे स्वये श्रीराम। आपुल्या स्वानुभवे आपणास निवेदावे, आत्मनिवेदन जाणावे ऐसे असे श्रीराम। महत्पूजेचा अंती देवास मस्तक वाहाती। तैसी आहे निकट भक्ती आत्मनिवेदनाची श्रीराम। आपणास निवेदिती ऐसे भक्त थोडे असती। तयास परमात्मा मुक्ती तत्काळ देतो श्रीराम। आपणास कैसे निवेदावे, कोठे जाऊन पडावे। किंवा मस्तक तोडावे देवापुढे श्रीराम। ऐसे ऐकोन बोलणे वक्तावदे सर्वज्ञपणे। श्रोता सावधान होणे एकाग्र चित्ते श्रीराम। आत्मनिवेदनाचे लक्षण आधी पाहावे मी कोण। मग परमात्मा तो निर्गुण तो ओळखावा श्रीराम। देवा भक्ताचे शोधन करिता होते आत्मनिवेदन। देव आहे पुरातन भक्त पाहे श्रीराम। देवास ओळखो जाता तेथे झाली तद्रूपता। देव भक्त विभक्तता मुळीच नाही श्रीराम। विभक्त नाही म्हणोन भक्त, बद्ध नाही म्हणोनी मुक्त, अयुक्त नाही बोलणे युक्त, शास्त्राधारे श्रीराम देवा भक्ताचे पाहाता मूळ, होये भेदाचे निर्मूळ, एक परमात्मा सकळ दृश्या वेगळा श्रीराम, तयासी होता मिळणी उरी नाही दुजेपणी, देवभक्त हे कडसणी निरसोन गेली श्रीराम, आत्मनिवेदनाचे अंती जे का घडली अभेद भक्ती, तये नावसायोज्य मुक्ती नित्य जाणावी श्रीराम, जो संतास शरण गेला अद्वैत निरूपणे बोलला, मग जरी वेगळा केला तरी होणार नाही श्रीराम, नदी मिळाली सागरी ते निवडावी कोणे परी, लोहो सोने होता माघारी काळीमा नये श्रीराम, तैसा भगवंती मिळाला तो नवचे वेगळा केला, देवभक्त आपण झाला विभक्त नवे श्रीराम, देवभक्त दोन्ही एक ज्यासी कळला विवेक, साधुजनी मोक्षदायक तोची जाणावा श्रीराम, आता असो हे बोलणे देव पाहावा भक्तपणे, तेणे त्यांचे ऐश्वर्यवाणे तत्काळ आंगी श्रीराम, देहची होऊन राहिजे तेणे देह दुःख साहिजे, देहातीत होता पाविजे परब्रह्मते श्रीराम, देहातीत कैसे होणे कैसे परब्रह्म पावणे, ऐश्वर्याची लक्षणे कवण सांगिजे श्रीराम, ऐसे श्रोता आक्षेपिले याचे उत्तर काये बोलिले, तेची आता निरोपिले सावधायिका श्रीराम, देहातीत वस्तू आहे ते तू परब्रह्म पाहे, देह संग हा न साहे तुझ विदेहासी श्रीराम, ज्याची बुद्धी होये ऐसी वेदवर्णीती तयासी, शोधिता नाना शास्त्रांसी न पडे ठाई श्रीराम, ऐश्वर्य ऐसे तत्वता बाणे देहबुद्धी सोडीता, देह मी ऐसे भाविता धोगती श्रीराम, या कारणे साधू वचन मानू नये अप्रमाण, मिथ्या मानिता दूषण लागोपाहे श्रीराम, साधू वचन ते कैसे काये धरावे विश्वासे, एक वेळ स्वामी ऐसे मद निरोपावे श्रीराम, सोहम आत्मा स्वानंद घन अजन्मा तो तूची जाण, हेची साधूचे वचन सदृढ धरावे श्रीराम, महावाक्याचे अंतर तूची ब्रह्म निरंतर, ऐसिया वचनाचा विसर पडोच नये श्रीराम, देहासी होईल अंत मगमी पावेन अनंत, ऐसले बोलणे निभ्रांत मानूची नये श्रीराम, एक मूर्ख ऐसे म्हणती माया नासेल कल्पांती, मग आम्हास ब्रह्म प्राप्ती येरवी नाही श्रीराम, मायेशी होईल कल्पांत अथवा देहासी येईल अंत, तेव्हा पावेन निवांत परब्रह्म मी श्रीराम, हे बोलणे अप्रमाण ऐसे नवे समाधान, समाधानाचे लक्षण वेगळेची असे श्रीराम, सैन्य अवघेची मरावे मग राज्य पद प्राप्त व्हावे, सैन्य अस्तांची राज्य करावे हे कळेना श्रीराम, माया असो निच नाही देह असताच विदेही, ऐसे समाधान काही ओळखावे श्रीराम, राज्यपद हाताशी आले मग परिवारे काय केले, परिवारा देखता राज्य गेले हे तो घडेना श्रीराम, प्राप्त झालिया आत्मज्ञान तैसे दृश्य देहभान, दृष्टी पडता समाधान जाणार नाही श्रीराम, मार्गी मुळी सर्पाकार देखता भये आले थोर, कळता तेथीचा विचार मग मारणे काये श्रीराम, तैसी माया भयानक विचार पाहाता माईक, मग तयेचा धाक कासया धरावा श्रीराम, देखता मृगजळाचे पूर म्हणे कैसा पावो पैल पार, कळता तेथीचा विचार साकडे कैचे श्रीराम देखता स्वप्न भयानक स्वप्नी वाटे परमधाक जागृती आली या साशंक कासया भावे श्रीराम तथापि माया कल्पनेसी देशे आपण कल्पने तीत असे तेथे उद्वेग काईसे निर्विकल्पासी श्रीराम अंतिमती तेच गती ऐसे सर्वत्र बोलती तुझा अंति तुझी प्राप्ती सहजची झाली श्रीराम चौदेहाचा अंत आणि जन्म मुळाचा प्रांत अंता प्रांतासी अलिप्त तो तू आत्मा श्रीराम जयासी ऐसी आहे मती तयास ज्ञाने आत्मगती गती आणि अवगती वेगळाची तो श्रीराम मती खुंटली वेदांशी तेथे गती आणि अवगती कैची आत्मशास्त्र गुरुप्रचितीची ऐक्यता आली श्रीराम जीवपणाची फिटली भ्रांत वस्तू आली आत्मप्रचिती प्राणी पावला उत्तम गती सद्गुरुबोधे श्रीराम सद्गुरुबोध जेवा जाला चौदेहांस अंत आला तेणे निजध्यास लागला सस्वरूपी श्रीराम तेणे निजध्यासे प्राणी ध्येयची जाला निर्वाणी सायोज्य मुक्तीचा धनी होऊन बैसला श्रीराम दृश्य पदार्थ बोसरता आवघा आत्माची तत्वता नेहटून विचारे पाहता दृश्य मुळीच नाही श्रीराम मिथ्या मिथ्यत्वे पाहिले मिथ्यापणे अनुभवा आले श्रोती पाहिजे ऐकले या नाव मोक्ष श्रीराम सद्गुरु वचन हृदयी धरी तैची मोक्षाचा तोची मोक्षाचा अधिकारी श्रवण मनन केलेच करी अत्यादरे श्रीराम जेथे आटती दोनी पक्ष तेथे लक्ष ना अलक्ष या नाव जाणिजे मोक्ष नेमस्त आत्मा श्रीराम जेणे ध्यान धारणा सरे कल्पना निर्विकल्पी मुरे केवळ ज्ञेप्ती मात्र उरे सूक्ष्म ब्रह्म श्रीराम भव मृगजळ आटले लटिके बंधन सुटले अजन्म्यास मुक्त केले जन्म दुःखापासुनी श्रीराम निसंगाची संग व्याधी विदेहाची देहबुद्धी विवेके तोडिली उपाधी निप्रपंचाची श्रीराम अद्वैताचे तोडिले द्वैत एकांतास दिला एकांत अनंतास दिला अंत अनंताचा श्रीराम जागृतीस चेव विले चेर्यास सावध केले निजबोधास प्रबोधिले आत्मज्ञान श्रीराम अमृतास केले अमर मोक्षास मुक्तीचे घर संयोगास निरंतर योग केला श्रीराम निर्गुणास निर्गुण केले सार्थकाचे सार्थक झाले बहुता दिवसा भेटले आपणासी आपण श्रीराम तुटला द्वैताचा पडदा अभेदे तोडिले भेदा भूतपंचकाची बाधा निरसोन गेली श्रीराम जाले साधनाचे फळ निश्चळास केले निश्चळ निर्मळाचा गेला मळ विवेक बळे श्रीराम होते सन्निध चुकले ज्याचे त्यास प्राप्त झाले आपण आदेकता फिटले जन्मदुःख श्रीराम दुष्ट स्वप्ने जाजावला ब्राह्मण नीच याती पावला आपणासी आपण सापडला जागेपणे श्रीराम ऐसे जयास झाले ज्ञान तया पुरुषाचे लक्षण पुढिले समासी निरूपण बोलिले असे श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे आत्मदर्शन नाम समास आठवा श्रीराम 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 जय जय रघुवीर समर्थ दशक आठवा समास नववा सिद्ध लक्षण श्रीराम अंतरी गेलिया अमृत बाह्य काह्या लक्काया लखलखित अंतरस्थिती बाणता संत लक्षणे कैसी श्रीराम जाले आत्मज्ञान बरवे हे कैसे निपा जाणावे म्हणनी बोलिली स्वभावे साधु लक्षणे श्रीराम एक सिद्धांचे लक्षण सिद्ध म्हणजे स्वरूप जाण तेधे पाहाता वेगळेपण मुळीच नाही श्रीराम स्वरूप होऊनी राहिले तया नाव सिद्ध बोलिजे सिद्ध स्वरूपीच साधजे सिद्धपण श्रीराम वेदशास्त्री जे प्रसिद्ध सस्वरूप स्वतसिद्ध तयासिच बोलिजे सिद्ध अन्यथा न घडे श्रीराम तथापि बोलो काही एक साधकास कळा या विवेक सिद्ध लक्षणाचे कौतुक ते हे ऐसे असे श्रीराम अंतरस्थित स्वरूप जाली पुढे काया कैसी वर्तली जैसी स्वप्नीची नाथिली स्वप्नरचना श्रीराम तथापि सिद्धांचे लक्षण काही करू निरूपण जेणे बाणे अंतरखूण परमार्थाची श्रीराम सदा सस्वरूप अनुसंधान हे मुख्य साधूचे लक्षण जनी असो न आपण जना वेगळा श्रीराम स्वरूपी दृष्टी पडता तुटोन गेली संसार चिंता पुढे लागली ममता निरूपणाची श्रीराम हे साधकाचे लक्षण परिसिद्धा अंगी असे जाण सिद्ध लक्षण साधके विण बोलोचनये श्रीराम बाह्य साधकाचे परी आणि स्वरूपाकार अंतरी सिद्ध लक्षण ते चतुरी जाणिजे ऐसे श्रीराम संदेहरहित साधन तेची सिद्धांचे लक्षण अंतर्बाह्य समाधान चळेना ऐसे श्रीराम अचळ जाली अंतरस्थिती तेथे चळनास कैची गती स्वरूपी लागता वृत्ती स्वरूपची जाली श्रीराम मग तो चळताच अचळ चंचळपणे निश्चळ निश्चळ असोन चंचळ देह त्याचा श्रीराम स्वरूपी स्वरूपची जाला मग तो पडो निच राहिला अथवा उडो निपळाला तरी चळेना श्रीराम येथे कारण अंतरस्थिती अंतरीच पाविजे निवृत्ती अंतर लागले भगवंती तोची साधू श्रीराम बाह्य भलतैसे असावे परियंतर स्वरूपी लागावे लक्षणे दिसती स्वभावे साधू अंगी श्रीराम राजी बैसता अवलिळा अंगी बाणे राजकळा स्वरूपी लागता जिव्हाळा लक्षणे बाणती श्रीराम ये रवी अभ्यास करिता हाता न चढती सर्वथा स्वरूपी राहावे तत्वता स्वरूप होऊनी श्रीराम अभ्यासाचा मुकुटमणी वृत्ती राहावी निर्गुणी संतसंगे निरूपणी स्थिती बाणे श्रीराम ऐसी लक्षणे बरवी स्वरूपाकारे अभ्यासावी स्वरूप सोडिता गोसावी भांबावती श्रीराम आता असो हे बोलणे ऐका साधूची लक्षणे जेणे समाधान बाणे साधका अंगी श्रीराम स्वरूपी भरता कल्पना तेथे कैची उरेल कामना म्हणून या साधुजना कामची नाही श्रीराम कल्पिला विषयो हातीचा जावा तेणे गुणे क्रोध यावा साधुजनाचा अक्षय ठेवा जाणार नाही श्रीराम म्हणनी ते क्रोधरहित जाणती स्वरूप संत ना शिवंत हे पदार्थ सांडुनिया श्रीराम जेथे नाही दुसरी परी क्रोध यावा कोणावरी क्रोधरहित सचराचरी साधुजन वर्तती श्रीराम आपुला आपण स्वानंद कोणावरी करावा मद या कारणे वादवे वाद तुटोन गेला श्रीराम स्वाधू स्वरूप निर्विकार तेथे कैचा तिरस्कार आपला आपण मत्सर कोणावरी करावा श्रीराम साधू वस्तू अनासाये या कारणे मत्सर नसे मद मत्सराचे पिसे साधूसी नाही श्रीराम साधू स्वरूप स्वयंभ तेथे कैचा असेल दंभ जेथे द्वैताचा आरंभ झालाच नाही श्रीराम, जेणे दृश्य केले विसंज तयास कैचा हो प्रवंच, या कारणे निप्रपंच साधू जाणावा श्रीराम। अवघे ब्रह्मांड त्याचे घर, पंचभूतिक हाच जोजार, मिथ्या जाणोन सत्वर त्याग केला श्रीराम। या कारणे लोभनसे साधू सदा निर्लोभ असे, जयाची वासना समरसे शुद्ध स्वरूपी श्रीराम। आपुला आपण आघवा, स्वार्थ कोणाचा करावा, म्हणोनी साधू तो जाणावा शोकरहित श्रीराम। दृश्य सांडून नासिवंत, स्वरूप सेविले शाश्वत, या कारणे शोकरहित साधू जाणावा श्रीराम। शोके दुखवावी वृत्ती, तरी ते जाहाली निवृत्ती, म्हणवनी साधू आदियंती शोकरहित श्रीराम। मोहे झळंबावे मन, तरी ते जाहाले उन्मन, या कारणे साधुजन मोहातीत श्रीराम। साधू वस्तू अद्वये, तेथे कैचे वाटेल भये, प्रब्रह्मते निर्भये तोची साधू श्रीराम। या कारणे भयातीत साधू निर्भय निवांत, सकळास मांडेल अंत साधू अनंतरूपी श्रीराम। सत्यस्वरूपे अमर झाला, भये कैचे वाटेल त्याला, या कारणे साधुजनाला भयेच नाही श्रीराम। जेथे नाही द्वंद्वभेद आपला आपण अभेद, तेथे कैचा उठेल खेद देहबुद्धीचा श्रीराम। बुद्धीने नेमिले निर्गुणा, त्यास कोणीच नेईना, या कारणे साधुजना खेदच नाही श्रीराम। आपण एकला ठाईचा, स्वार्थ करावा कोणाचा, दृश्य नसता स्वार्थाचा ठावच नाही श्रीराम। साधू आपणची एक, तेथे कैचा दुःख शोक, दुजे विण अविवेक येणार नाही श्रीराम। आशा धरिता परमार्थाची, दुराशा तुटली स्वार्थाची, म्हणून नैराशता साधूची ओळखण श्रीराम। मृदपणे जैसे गगन, तैसे साधूचे लक्षण, या कारणे साधुवचन कठीण नाही श्रीराम। स्वरूपाचा संयोगी स्वरूपची जाला योगी, या कारणे वीतरागी निरंतर श्रीराम। स्थिती बाणता स्वरूपाची, चिंता सोडली देहाची, या कारणे होणाराची चिंता नसे श्रीराम। स्वरूपी लागता बुद्धी, तुटे अवघी उपाधी, या कारणे निरोपाधी साधुजन श्रीराम। साधू स्वरूपीच राहे, तेथे संगची नसाहे, म्हणोनी साधू तो न पाहे मानापमान श्रीराम। अलक्षास लावी लक्ष, म्हणून साधू परमदक्ष, वोढू जाणती कैपक्ष परमार्थाचा श्रीराम। स्वरूपी न साहे मळ, म्हणून साधू तो निर्मळ, साधू स्वरूपची केवळ म्हणून या श्रीराम। सकळ धर्मामध्ये धर्म, स्वरूपी राहणे हा स्वधर्म, हेच जाणिजे मुख्य वर्म साधू लक्षणाचे श्रीराम। धरिता साधूची संगती, आपणाच लागे स्वरूपस्थिती, स्वरूपस्थितीने बाणती लक्षणे आंगी श्रीराम। ऐसी साधूची लक्षणे आंगी बाणते निरूपणे, परंतु स्वरूपी राहणे निरंतर श्रीराम। निरंतर स्वरूपी राहता स्वरूपची होईजे तत्वता, मग लक्षणे आंगी बाणता वेळ नाही श्रीराम। स्वरूपी राहिल्या मती अवगुण अवघेची सांडती, परंतु यासी सत्संगती निरूपण पाहिजे श्रीराम। सकळ सृष्टीच्या ठाई अनुभव एकची नाही, तो बोलिजेल सर्वही पुढिले समासी श्रीराम। कोणे स्थितीने राहाती कैसा अनुभव पाहाती, रामदास म्हणे श्रोती अवधान देणे श्रीराम। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सिद्धलक्षण नाम समास नववा श्रीराम 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 जय जय रघुवीर समर्थ। दशक आठवा समास दहावा शून्यत्व निर्शन। श्रीराम जनाचे अनुभव पुसता कळ्हो उठिला अवचिता हा कथाल कल्लोळ श्रोता कौतुके ऐकावा श्रीराम। एक म्हणती हा संसारू करिता पाविजे पैल पारू आपला नव्हे की जो जारू जीवदेवाचे श्रीराम। एक म्हणती हे न घडे लोभ येऊन आंगी जडे पोटस्ते करणे घडे सेवा कुटुंबाची श्रीराम। एक म्हणती स्वभावे संसार करावा सुखे नावे काही दान पुण्य करावे सद्गती कारणे श्रीराम। एक म्हणती संसार खोटा वैराग्ये घ्यावा देशवटा येणे स्वर्गलोकींच्या वाटा मोकळ्या होती श्रीराम। एक म्हणती कोठे जावे व्यर्थची कासया हिंडावे आपुले आश्रमी असावे आश्रम धर्म करुनी श्रीराम। एक म्हणती कैचा धर्म अवघा होतसे अधर्म ये संसारी नाना कर्म करणे लागे श्रीराम। एक म्हणती बहुता परी वासना असावी बरी येणे चितरी जे संसारी अनायासे श्रीराम। एक म्हणती कारण भाव भावेची पाविजे देव ये रहे अवघेची वाव गथा गोवी श्रीराम। एक म्हणती वडिले जीवी अवघी देवची मानावी माये बापे पूजी तजावी एका भावे श्रीराम। एक म्हणती देव ब्राह्मण त्यांचे करावे पूजन माये बाप नारायण विश्वजनाचा श्रीराम। एक म्हणती शास्त्र पाहावे तेथे निरोपिले देवे तेणे प्रमाणे चिदावे परलोकासी श्रीराम। एक म्हणती अहो जना शास्त्र पाहाता पुरवेना या कारणे साधुजना शरण जावे श्रीराम। एक म्हणती सांडा गोठी वायाची करिता चाऊटी सर्वास कारण पोटी भूतदया असावी श्रीराम। एक म्हणती एकची बरवे आपुल्या आचारे असावे अंतकाळी नाम घ्यावे सर्वोत्तमाचे श्रीराम। एक म्हणती पुण्य असेल तरीच नाम घेईल नाही तरी भुली पडेल अंतकाळी श्रीराम। एक म्हणती जीत असावे तवची सार्थक करावे एक म्हणती फिरावे तीर्थाटन श्रीराम। एक म्हणती हे अटाटी पाणी पाषाणाची भेटी चुबकुळ्या मारिता हिंपूटी कासा विसभावे श्रीराम। एक म्हणती सांडी वाचाळी अगाध महिमा भूमंडळी दर्शन मात्रे होये होळी महापातकाची श्रीराम। एक म्हणती तीर्थ स्वभावे कारण मन आवरावे एक म्हणती कीर्तन करावे सावकास श्रीराम। एक म्हणती योग बरवा मुख्य तोची आधी साधावा देहो अमरची करावा अकस्मात श्रीराम। एक म्हणती ऐसे काये काळवंचना करू नये एक म्हणती धरावी सोये भक्तिमार्गाची श्रीराम। एक म्हणती ज्ञान बरवे एक म्हणती साधन करावे एक म्हणती मुक्त असावे निरंतर श्रीराम। एक म्हणती अनर्गळा धरी पापाचा कंटाळा एक म्हणती रे मोकळा मार्ग आमुचा श्रीराम। एक म्हणती हे विशेष करू नये निंदा द्वेष एक म्हणती सावकास दुष्ट संग त्यागावा श्रीराम। एक म्हणती ज्याचे खावे त्या सन्मुखची मरावे तेणे तत्काळ चिपावावे मोक्षपद श्रीराम। एक म्हणती सांडा गोठी आधी पाहिजे ते रोटी मग करावी चावटी सावकास श्रीराम। एक म्हणती पाऊस असावा मग सकळ योग बरवा, कारण दुष्काळ न पडावा म्हणि दे बरे श्रीराम। एक म्हणती तपोनिधी होता बोळती सकळ सिद्धी, एक म्हणती रे आधी इंद्रपद साधावे श्रीराम। एक म्हणती आगम पाहावा वेताळ प्रसन्न करून घ्यावा, तेणे पाविजे देवा स्वर्गलोकी श्रीराम। एक म्हणती अघोर मंत्र तेणे होई जे स्वतंत्र, श्रीहरी जयेचा कळत्र तोची वोळे श्रीराम। ती लागले सर्व धर्म तेथे कैचे क्रियाकर्म, एक म्हणती कुकर्म तिच्या मध्ये श्रीराम। एक म्हणती एक साक्षप करावा मृत्युंजयाचा जप, तेणे गुणे सर्व संकल्प सिद्धी ते पावती श्रीराम। एक म्हणती बटुभैरव तेणे पाविजय वैभव, एक म्हणती झोटिंग सर्व पूर्वी तसे श्रीराम। एक म्हणती काळी कंकाळी, एक म्हणती भद्रकाळी, एक म्हणती उचिष्ट चांडाळी साहे करावी श्रीराम। एक म्हणती विघ्नार, एक म्हणती भोळा शंकर, एक म्हणती सत्वर पावे भगवती श्रीराम। एक म्हणती मल्लारी सत्वरची सौभाग्य करी, एक म्हणती महाबरी भक्ती व्यंकटेशाची श्रीराम। एक म्हणती पूर्व ठेवा, एक म्हणती प्रयत्न करावा, एक म्हणती भार घालावा देवाचे वरी श्रीराम। एक म्हणती देवकैचा अंतची पाहा तो भल्यांचा, एक म्हणती हा युगाचा युगधर्म श्रीराम। एक आश्चर्य मानिती एक विस्मयो करीती, एक कंटाळो न म्हणती काय होईल ते पहावे श्रीराम। ऐसे प्रपंचिक जन लक्षणे सांगता गहन, परंतु काही एक चिन्ह अल्पमात्र बोलिलो श्रीराम। आता असो हा स्वभाव ज्ञात्यांचा कैसा अनुभव, तोही सांगिजेल सर्व सावध ऐका श्रीराम। एक म्हणती करावी भक्ती श्रीहरी देईल सद्गती, एक म्हणती ब्रह्मप्राप्ती कर्मेची होये श्रीराम। एक म्हणती भोग सुटेना जन्म मरण हे तुटेना, एक म्हणती उर्मी नाना अज्ञानाच्या श्रीराम। एक म्हणती सर्व ब्रह्म तेथे कैचे क्रियाकर्म, एक म्हणती हा अधर्म बोलोचिनये श्रीराम। एक म्हणती सर्वनासे उरले तेची ब्रह्म असे, एक म्हणती ऐसेनसे समाधान श्रीराम। सर्व ब्रह्म केवळ ब्रह्म दोन्ही पूर्व पक्षाचे भ्रम, अनुभवाचे वेगळे वर्म म्हणती एक श्रीराम। एक म्हणती हे न घडे अनुर्वाच्य वस्तू घडे, जे बोलता मौन्य पडे वेदशास्त्रांशी श्रीराम। तव श्रोता अनुवादला म्हणे निश्चय कोण केला, सिद्धांतमते अनुभवाला उरी कैची श्रीराम। अनुभव देही वेगळाले हे पूर्वीच बोलिले, आता काही एक केले नवचे की श्रीराम। एक साक्षत्वे वर्तती साक्षी वेगळाची म्हणती, आपण द्रष्टा ऐशी स्थिती स्वानुभवाची श्रीराम। दृश्यापासून द्रष्टा वेगळा ऐशी अलिप्तपणाची कळा, आपण साक्षत्वे निराळा स्वानुभवे श्रीराम। सकळ पदार्थ जाणता तो पदार्था हू निपरता, देही असोनी अलिप्तता सहजची झाली श्रीराम। एक ऐसे स्वानुभवे म्हणती साक्षत्वे वर्तावे, दृश्य असोनी वेगळे व्हावे द्रष्टेपणे श्रीराम। एक म्हणती नाही भेद वस्तू ठाईंची अभेद, तेथे कैचा मतिमंद द्रष्टा आणिला श्रीराम। अवघी साकरची स्वभावे तेथे कडुकाय निवडावे, द्रष्टा कैचा स्वानुभवे अवघेची ब्रह्म श्रीराम। प्रपंच परब्रह्माभेद भेदवादी मानिती भेद परी हा आत्मा स्वानंद आकारला श्रीराम विघुरले तू पथिजले तैसे निर्गुणचि गुणा आले तेथे काय वेगळे केले द्रष्टेपणे श्रीराम म्हणोनी द्रष्टा आणि दृश्य अवघा एकची जगदीश द्रष्टेपणाचे सायास कासयासी श्रीराम ब्रह्मची आकारले सर्व ऐसा एकांसा अनुभव ऐसे हे दोन्ही स्वभाव निरोपिले श्रीराम अवघा आत्मा आकारला आपण भिन्न कैचा उरला दुसरा अनुभव बोलिला ऐशिया परी श्रीराम ऐक तिसरा अनुभव प्रपंच सारुनिया सर्व काही नाही तोची देव ऐसे म्हणती श्रीराम दृश्य अवघे वेगळे केले केवळ अदृश्य चिवरले तेची ब्रह्म अनुभविले म्हणती एक श्रीराम दृश्य अवघे वेगळे केले केवळ अदृश्य चिवरले तेची ब्रह्म अनुभविले म्हणती एक श्रीराम परी ते ब्रह्म म्हणो नये उपाया सारिखा अपाये शून्यत्वास ब्रह्म काये म्हणो येईल श्रीराम दृश्य अवघे बोलांडिले अदृश्य शून्यत्वी पडिले ब्रह्म म्हणवनी मुरडले तेथूनची मागेस तेथूनीच मागे श्रीराम इकडे दृश्य तिकडे देव मध्ये शून्यत्वाचा ठाव तयास मंदबुद्धीस्तव प्राणी ब्रह्म म्हणे श्रीराम रायास नाही ओळखिले सेवकास रावसे कल्पिले परीते अवघे वेअर्थ गेले राजा देखता श्रीराम तैसे शून्यत्व कल्पिले ब्रह्म पुढे देखता परब्रह्म शून्यत्वाचा अवघा भ्रम तुटोन गेला श्रीराम परी हा सूक्ष्म आडताळा वारी विवेके वेगळा जैसे दुग्ध घेऊन जळा राजहंस सांडी श्रीराम आधी दृश्य सोडिले मग शून्यत्व बोलांडिले मूळ माये परते देखिले परब्रह्म श्रीराम वेगळेपणे पाहणे घडे तेणे वृत्ती शून्यत्वी पडे पोटी संदेह पवाडे शून्यत्वाचा श्रीराम भिन्नपणे अनुभविले तयास शून्य ऐसे बोलिले वस्तुलक्षिता भिन्न दाले पाहिजे आधी श्रीराम वस्तू आपणची होणे ऐसे वस्तूचे पाहणे निश्चयेसी भिन्नपणे शून्यत्व लाभे श्रीराम या कारणे शून्य काही परब्रह्म होणार नाही वस्तुरूप होऊन पाही स्वानुभवे श्रीराम आपण वस्तू सिद्धची आहे मनी मी ऐसे कल्पू नये साधू सांगती उपाये तूची आत्मा श्रीराम मन मी ऐसे नाथिले संती नाही निरोपिले मानावे कोणाच्या बोले मन मी ऐसे श्रीराम संत वचनी ठेविता भाव तोची शुद्ध स्वानुभव मनाचा तैसाच स्वभाव आपण वस्तू श्रीराम जयाचा घ्यावा अनुभव तोची आपण निरावेव आपुला घेती अनुभव विश्वजन श्रीराम लोभी धन साधू गेले तब ते लोभी धनची जाले मग ते भाग्य पुरुषी भोगिले सावकास श्रीराम तैसे देहबुद्धी सोडिता साधकास जाले तत्वता अनुभवाची मुख्य वार्ता ते हे ऐसी श्रीराम आपण वस्तू मुळी एक ऐसा ज्ञानाचा विवेक येथून हा ज्ञान दशक संपूर्ण झाला श्रीराम आत्मज्ञान निरोपिले येथा मतीने बोलिले न्यूनपर्ण क्ष्मा केले पाहिजे श्रोती श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे शून्यत्व निरशन नाम समास दहावा श्रीराम 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 जय जय रघुवीर समर्थ।